श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 41वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. समर्थ काय म्हणतात पहा याच्यामध्ये, बहुहिंडता सौख्य होणार नाही. मनाच्या श्लोकातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा. म्हणजे माणसं काय हिंडतात, तर सुख मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी ते म्हणत आहेत बहुहिंडता. अजिबातच हिंडलो नाही तर चालेल का? तेही चालणार नाही. देहाचे व्यापार आहेत, संसारातले सगळे व्यवहार आहेत, हे सगळे नीट व्हायला पाहिजेत. त्यामुळे थोडंफार हिंडणं भाग आहे. नाही तर म्हणणार बरं आहे, समर्थ म्हणाले की हिंडायचं काही कारण नाही, आम्ही आपले लोळ झोपून राहिलो किंवा एकाच ठिकाणी बसलो असं नाही आहे. व्यवहार चालण्यासाठी, देहधारणा होण्यासाठी, आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी जी काय हालचाल हिंडणं आवश्यक आहे तेवढं करायचं आहे. पण बहुहिंडता म्हणजे कुठंतरी समर्थांना असं लक्षात येत आहे की माणसं कारणाशिवाय फिरत असतात. घरात फिरणं झालं, नोकरी व्यवसायासाठी फिरणं झालं, आता यात्रा कंपनीतून इकडं जायचं तिकडं जायचं तिकडं जायचं, खिशात पैसे असतात, माणसं फिरत राहतात. कशासाठी फिरता असं जर विचारलं, काही नाही, आनंद मिळतो, सुख मिळतं असं त्यांना वाटतं. पण ते जे सुख समाधान आहे ते तात्पुरतं असतं आणि तेही असेलच असं सांगता येत नाही. गेले कुठं, काय ॲक्सिडेंट झाला, आजारपण आलं, काही इतर अडचणी आल्या, स्वापद भय, चोराचं भय, सरकारच्या काही गोष्टी आल्या, आलं की व्याप आला त्याच्यामध्ये. त्यामुळे गरजेपुरती कुठलीही गोष्ट करणं, जेवायचं झालं तरी गरजेपुरतं जेवणं हे अभिप्रेत आहे देहासाठी. पण उगीच आपला खातच बसला, हे खा ते खा ते खा, तर ते बहु होतं. आवश्यक तेवढी झोप घेणं ठीक आहे, पण लोळतच राहिले, झोपतच राहिले तर तमोगुण वाढला, ते बहु झालं. त्यामुळे अति बहु असे शब्द समर्थांनी वापरलेले आहेत. म्हणजे इथं ते म्हणत आहेत बहुहिंडता सौख्य होणार नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं तर नाहीच, पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की परमार्थामध्ये सुद्धा मंडळी परमार्थाच्या नावाखाली खूप फिरत असतात. निरनिळ्या तीर्थक्षेत्रांना जायचं आहे, संतांच्या समाधीच्या ठिकाणी जातात, जप तप अनुष्ठानं व्रत वैकल्य पूजा अर्चा अनेक गोष्टी करत असतात, यज्ञ करतात, सगळं करतात. पण हे सगळं करताना आपण हे कशासाठी करतो आहोत, त्याचा उपयोग काय होणार आहे किंवा परिणाम काय होणार आहे हे बघत नाहीत. वस्तुतः जीवनात आपल्याला ध्येय कोणतं आहे, काय साधायचं आहे आणि त्यासाठी आपला मार्ग कोणता आहे हे नक्की कळलं पाहिजे की ह्या दिशेनं आपल्याला जायचं आहे आणि हा हा तो मार्ग आहे. तो मार्ग संत सद्गुरू सांगत असतात, संतांचे ग्रंथ सांगत असतात, पण संतांच्या ग्रंथावरून आपल्याला कळेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे कुणीतरी जाणकाराने देखील त्या ग्रंथांचा अर्थ समजून द्यावा लागतो. तसं जर झालं तर त्याचा उपयोग होतो. त्यामुळे हे देहाचं हिंडणं झालं. आता दुसरं हिंडणं जे आहे ते मनाचं हिंडणं आहे. देहाने जसे हिंडतात तसे मनाने हिंडत असतात. देहाने क्षणभर एका ठिकाणी बसले असं वाटलं तरी मन फिरत असतं. परमार्थाच्या नावाखाली देखील माणसं कुठं 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 काय काय ऐकायला जात असतात. श्रवणसुद्धा करणं आवश्यक आहे. श्रवणाचं महत्त्व समर्थाने सांगितलेलं आहे, श्रवणावर समास लिहिलेले आहेत. पण श्रवणसुद्धा कोणाकडून करायचं, वक्ता कोण आहे, अधिकारी आहे का, प्रचितीचं आहे सांगणार आहे का, स्वानुभूती संपन्न असा कोणी वक्ता आहे का, की जो बोलण्यासारखे चालणे आहे का, नुसतंच पांडित्य बडबडतो आहे आणि स्वतः तसं जीवन जगत नाही, असं जर असेल तर उपयोगी नाही आहे. त्यामुळे श्रवण हे काय करतो हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ देखील कोणते वाचतो, कशासाठी वाचतो हे बघितले पाहिजे. अति ग्रंथ वाचू नयेत, कारण एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडवला, एका ग्रंथात एक सांगितलं तर दुसऱ्या ग्रंथात दुसरं सांगितलं. तसं खरं म्हणजे असतं असं नाही. जर तो ग्रंथ संतांनी लिहिलेला असेल तर त्याच्यामध्ये दुमत असत नाही. आपल्याला समजून घेण्यामध्ये त्रुटी आपली आहे, आपल्याला त्याचे अर्थ कळत नाही. भगवद्गीतेत सुद्धा असं वाटतं की असं काय उलट सुलट बोलतात भगवंत. एकदा म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानम, एकदा म्हणतात तेषामहम समुद्धरता. म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे? तर विविध पातळ्यावर समोर जशी व्यक्ती आली असेल त्याप्रमाणे संत देखील उपदेश करत असतात. पण ते समजून घेण्याची, त्यांचं बोलणं ग्रहण करण्याची क्षमता ऐकणाऱ्यात किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बुद्धीच्या पातळीवर देखील उगीच बुद्धी आहे म्हणून काही काही वाचत बसायचं, त्याचे तर्क काढत बसायचं, याचा काही उपयोग नाही आहे. जे काही आपण करतो आहे त्याचा परिणाम आपल्या मनाला त्या परमार्थाची गोडी लागली पाहिजे. बुद्धीनं आपल्याला परमार्थच करायचा असा निश्चय झाला पाहिजे. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर कोणता मार्ग आपल्याला योग्य आहे, आवडीचा आहे, आपल्याला जमणार आहे, तो बघून त्याप्रमाणे त्या मार्गाने चालायला लागलं पाहिजे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते जर भेटले नसतील तर आपला मार्ग चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एक एक क्षण मोलाचा आहे. इकडं तिकडं फिरण्यात वाया गेला तर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलं आहे तसं शिणावे, सगळे हिंडून हिंडून शीण येईल, श्रम होतील, कष्ट होतील, परी ना तुडे हित काही न आतुडे. पण त्यापासून आपलं हित होईल असं सांगता येत नाही. हित असा शब्द कल्याण. कल्याण एकच आहे की जीवानी आत्मरूप होणं, आत्मदर्शन प्राप्त करून घेणं. त्यांनीच जन्म कृतार्थ होत असतो. पण असं नुसतं हिणण्याने शिणावे परी आतुडे नातुडे हित काय. मग काय करायला पाहिजे? विचारे बरे अंतरा बोधविजे. बरे विचारे, विचारसुद्धा काहीतरी करून चालणार नाही आहे. बरे विचारे, शुद्ध विचार पाहिजे. मग अशुद्ध विचार आहेत का? हो आहेत. विचार जर करायचा झाला तर शुद्ध विचार करा, भगवंतासंबंधी विचार करा, त्याचं चिंतन करा, त्यांना काय अपेक्षित आहे ते पहा, त्याप्रमाणे आपलं जीवन घाला. असा जर विचार केला तर तसा विचार करत करत अंतरा बोधविजे, आपल्या अंतरामध्ये आपणच आपल्याला बोध करून घ्यायचा आहे. चिंतन करून काय नेमकं करायचं आहे, कसं करायचं आहे, प्रत्येक क्षण कसा घालवायचा आहे, असं सगळं विचार करून करून सगळ्या गोष्टी केल्या आहेत पाहिजे. म्हणून विचारे बरे अंतरा बोधविजे. मना सज्जना, हे सज्जन मना राघवी वस्ती किजे. त्याच्यासाठी तुला जर काय करायला हवं असेल तर राघवाच्या ठिकाणी तू वास्तव्य कर. तिथं जसं जसं तू लक्ष देशील तसं तसं तुला तुझा मार्ग कळायला लागेल. त्यामुळे ह्याच्यामुळे हा जो चरण आहे तो मागच्या दोन श्लोकांपासून घेतलेला आहे त्यांनी, की मना सज्जना राघवी वस्ती किजे. तर हिथंसुद्धा पुन्हा हे सगळं सांगताना शेवट त्यांनी केलं आहे मना सज्जना. तर काय म्हटलं आहे त्यांनी? बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.